परमो सद्गुरु स्वामी महानाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरनाथाय नमः। आज रविवार दिनांक 16 डिसेंबर 1990 वेळ सकाळी 10 स्थळ अध्यात्म मंगलधाम कार्यक्रम सत्संग। परवा एका साधिकेने तिच्या मनोगतात स्वामीजींचे केलेले वर्णन फारच अप्रतिम वाटले। ती म्हणाली, स्वामीजी म्हणजे मातेची ममता, पित्याचे वात्सल्य, बंधूचे प्रेम, सुहृदांचे स्नेहबंध, संतांची उदारता आणि श्री गुरूंची शांभरी शक्ती यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे स्वामी माधवनाथ। तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे साधू पवित्र पुण्यशील अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्म निर्मळ निर्दोषी अंतपाती असे आपले स्वामीजी मातोश्री सरलाताईसह ध्यान मंदिरात प्रवेश करताय। जणू चालते बोलते सत्यम शिवम सुंदरम हळुवारपणे पावले टाकीत सर्वावरून कृपा माधुरी दृष्टी फिरवीत पाहणाऱ्यांची अंतःकरणे निवळीत देवाघरातील स्वरूपानंदाच्या तबिरीसमोर अतीव नम्रतेने नतमस्तक होऊन आसनस्थ होत आहे। माईकवर ठकठक करून आपल्या सत्संगाला सुरुवात करीत आहे। आज आपला सत्संगाचा दिवस, इथे काही प्रश्न आलेले आहेत। पहिलाच प्रश्न आहे, परमहंस म्हणजे नेमके काय? श्री सर्वानु यांचा हंस आणि परमहंस असे दोन शब्द आहेत। नील क्षीर विवेक करणारा हंस जसा दुधातील पाणी वेगळे करून फक्त दुधच घेतो, तद्वत अशाश्वत अशा देहावरून मन काढून ते फक्त आत्म्यावरच स्थिर करणारा तो हंस आणि आत्मवत सर्व भूतेषु आपल्याप्रमाणे सर्व विश्वही परमात्मा स्वरूपच आहे असे अनुभवणारा तो परमहंस आलं ना लक्षात। पुढचा प्रश्न आहे श्री बोधे यांचा, मी आपला अनुग्रह घेण्यास पात्र आहे काय? कुठे आहेत बोधे, आलेत काय असे स्वामीजींनी विचारल्यावरून श्री बोधे उभे राहतात। त्यांच्याकडे पाहून बसा बसा म्हणत उत्तर देत आहे, ज्या अर्थी तुम्ही येथे आहात, येथे आलात आणि येत आहात त्या अर्थी तुम्ही अनुग्रहात पात्र आहात। पुढील प्रश्न श्रीयुत दुबे यांचा, नित्यानित्य विवेक आणि सारासार विवेक यातील फरक असल्यास कृपया सांगावा। स्वामीजी, स्वतः पुरताच करायचा तो नित्यानित्य विवेक आणि समाजात बाहेर करावायचा तो सारासार विवेक। देह अनित्य आणि आत्माच नित्य सत्य आणि मी आत्माच आहे हा नित्यानित्य विवेक स्वतः पुरता करायचा। आणि तुम्ही आता संध्याकाळचे बाहेर पडलात, तुमच्याच गर्दीतील तुमची काही मित्रमंडळी बाहेर पडली, संभाजी पार्क मधील सिनेमा शूटिंग पाहायला राजा गोसर येते, तुम्हालाही चला म्हणताय, परंतु संध्याकाळच्या आपल्या केंद्राची वेळ आहे हे जाणून तुम्ही मात्र माया अपार्टमेंट मधील केंद्र देता, हा सारा सार्वे कळलं ना। आता पुढचा प्रश्न श्री जोवई करायचा आहे, थांबा मला श्वास घेऊ द्या असे म्हणून स्वामीजी प्रश्न वाचताय, हा नित्यानित्य विवेक आणि सारासार विवेक आपण आपल्या आयुष्यात कसा राबविला हे आमच्या मार्गदर्शनासाठी कृपया स्वतःची उदाहरणं देऊन सांगावी ही नम्र विनंती। आली पाहिजे अवघड आहे हो स्वतःचे उदाहरण देऊन सांगणं, पण मार्गदर्शनासाठी सांगतो। बघा, आर्थिक म्हणजे पैशाचे काहीही पाठबळ नसताना मी माझी आई बहीण माझ्या कोकण या खेड्यातून येथे पुण्याला आलो। येथे कोणी नातेवाईक नाही, पूर्वी पुणं पाहिलं नाही, परंतु आल्यानंतर मार्ग काढला। प्रथम 3 रुपये महिना भाड्याने 8x10 एक खोली कर्जात पेठेत घेतली आणि व्यायामशाळा कुठे जवळ आहे का ती बघितली। दारुवाला पुराजवळ समर्थ व्यायाम मंदिर, झाराकर टेलरिंग कॉलेजवरून शिवण मशीन भाड्याने आणली आणि चरित्रार्थ सुरू केला गीता पठण करीत। पुढील सर्व चालत नाही, पण उद्याची उगीच चिंता काळजी न करता नित्यानित्य विवेक केला। पुढचा प्रसंग आहे जोशी क्रॉस स्टोअर या माझ्या कापड दुकानातला। दुकानात एकदा चोरी झाली, मध्यरात्रीनंतर पहाटे शेजारची गृहस्थ ते मला भागेश्वरी घरी सांगण्याकरता धावत आली। मी त्यावेळी देवपूजा करीत होते, त्यांना सांगितलं तुम्ही पुढे वा, मी आलोच आणि यथा सारण तुझ्या अटूकूनच गेलो. पुढे माझ्या मातोश्री मांडीवरच गेल्या, तेव्हाही मी दिच्छविन होता राम राम म्हणत आले. त्याचप्रमाणे माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये गेल्याचे कळले तेव्हा सत्यसाई निमेमधील दासभूत प्रवचनासाठी घरून निघत होतो सर्वताईसह. तेव्हाही ते दास गोदावरी प्रवचन संपूनच सर्वताईसह हॉस्पिटलमध्ये गेलो. आणखी एक हकीकत सांगतो, चाळीशीत मला प्लुरसी झाली, त्यावेळेला मी खूप सिरियस झालो. तेव्हा माझी बहीण म्हणाली, एक भटजी ज्योतिष आहे त्यांना विचारते. तेव्हा त्या भटजीने सांगितलं, हे दुखणं अतिशय गंभीर असून यातून ते बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी वाटते. झाले बहीण आणि आमची मंडळी सरलाताई रडायला लागला. मी विचारले का रडते, तर भटजी जे म्हणाले ते मला सांगत पुन्हा रडायला लागला. मी त्याला म्हटलं, फारच चांगलं, देह केव्हापर्यंत जाणार, यासाठी खंत कशाला, कोणाचा विशीत जातो तर कोणाचा कशी, कोणाचा काय शीत जातो, देह अशाश्वत आहे हे मी जाणून इतरांनाही तेच सांगतो ना, मग खंत कशाला. मात्र एवढंच होईल, जे मला अजून सांगायचं राहिलं ते मात्र पुढच्या जन्मात सांगावं लागेल असं मी त्यावेळी वागलो. तुम्हीही जर असं वागलात तर तुम्हालाही लोक परमहंस म्हणतील. एवढी उदाहरणे पुरेत ना, आता तुम्ही तुमची उदाहरणं आठवा आणि कृपया पुन्हा असे प्रश्न विचारू नका. हे अवघड आहे ना, स्वतःची उदाहरण देऊन सांगणे कठीण, पण मार्गदर्शनाकरता सांगितलं. हरिओम तस्त. पुणे केंद्र बुधवार दिनांक 19 डिसेंबर 90 माया अपार्टमेंट ध्यान मंदिर संध्याकाळी 7:30. केंद्रातील मनोबुधावरील निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पुढे उभे केलेले जीवन व आपले जीवन यामधील अंतर कमी कमी करीत जाणे म्हणजे साधना. ती साधना करण्यासाठी साधकाचे जीवन आखीव रेखीव असावं. प्रत्येक दिवसाच्या 24 तासांचा कार्यक्रम ऍक्शन प्लॅन साधकाचा तयार असावा. या 24 तासांपैकी झोपेचे विश्रांतीसाठी 7 तास, आपल्या नोकरी व्यवसायासाठी 8 तास व 2 तास जाणे येण्यासाठी असे 10 तास, जेवणासाठी 2 तास अर्थात दोन्ही वेळच्या फिरणे व्यायाम इत्यादीसाठी 2 तास असे 21 तास झाले. आता उरलेले 3 तास मात्र साधनेसाठी, त्यात 1.5 तास ध्यानासाठी, 1 तास नामासाठी आणि 1/2 तास ज्ञानेश्वरी दासबोध भागवत गाथा इत्यादीपैकी एकेकाच्या नित्य वाचनासाठी असा 24 तासांचा कार्यक्रम आखत असून सातत्याने 36 विषय अंमलात आणावा असे केल्यास मी तुम्हाला स्टँड पेपरवर देऊन देतो की तुम्हाला निश्चितपणे आत्मदर्शन होणारच. मात्र ही साधना गुरुपदाधिष्ठित मार्गाने करायला हवी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे काही भगवंतच करतो असाच भाव टिकून राहिला पाहिजे. तो यंत्री मी यंत्र, माळीये जीवते नेले देवते निवांतची गेले, तया पाणी आयसे केले होवावे गा. प्रकृती देह मन प्राण सुद्धा जड आहे तो चालवितो. चालते शरीर कोणाचेही सत्ते, कोण बोलविते हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण, त्या ते भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मी ते एक करता म्हणूया असे हे परब्रह्म. दिसेना तरी काय झाले, सर्वत्र ते की संचरले, त्याच्या अखंड अनुसंधानात आपण जाण्याचा प्रयत्न करीत जावा. आप आपल्या साधनेच्या वेळा सर्व साधकांनी कथाक्षाने पाळाव्यातच. दिवे कशा करताही अजिबात चुकू नये. इंचगिरीच्या एका सप्ताहात श्री भाऊसाहेब उंदीकरांच्या म्हणजे श्री आंबुराव महाराजांचे गुरु त्यांच्या समाधीवर पुढे उजळण्याची वेळ होती. ती वेळ नेमाची होती म्हणून आंबुराव महाराज म्हणाले, ती वेळ नेमाच्या आड येते, आधी नेम नंतर पुढे उजळण्याचा कार्यक्रम. सद्गुरूंनी सांगितलेली साधना प्राणपणाने सांभाळणं महत्वाचं आहे म्हणून साधनेची वेळ शक्यतो चुकू नये. ठराविक वेळी ठराविक ठिकाणी बसावं, त्यावेळी परम भागवत आणि गुरु परंपरेचे सर्व संत आपली वाट पाहत असतात. मग ती साधना ध्यान असो वा नाम, तत्परता पाहिजे. साधनी असावे तत्पर, त्यासाठी बसलं पाहिजे. सगळे अवयव व्यापार बंद करू, म्हणजे डोळे बंद, कान बंद, नाक बंद, आणि हात नामस्मरण, किवी मुच्चू कन्नू मुच्चू गुम्म नामस्मरणे मागू, काय समजा? हरिओम तत्सत्.